आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 31 डिसेंबर. मृत्यूची तालीम. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस, ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहे. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहे. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल. स्तोत्रसंहिता 90 अध्याय वचन 5-6 व वचन 12. माझ्यासाठी वर्षाचा शेवट हा माझ्या आयुष्याच्या शेवटासारखा आहे आणि 31 डिसेंबरला रात्री 11:59 क्षण माझ्या मृत्यूच्या क्षणासारखा आहे. वर्षातील 365 दिवस हे अगदी थोडक्या जीवनासारखे असतात आणि जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की शेवट अगदी जवळ आहे तेव्हा हॉस्पिटलमधील हे शेवटचे तास शेवटच्या दिवसासारखे आहे आणि या शेवटच्या तासांमध्ये या वर्षाचे आयुष्य माझ्या डोळ्यापुढे येते आणि मला अपरिहार्य प्रश्नाला तोंड द्यावे लागते. मी माझे जीवन चांगले जगलो का? येशू ख्रिस्त जो नीतिमान न्यायाधीश आहे तो असे म्हणेल का, शब्बास भल्या व विश्वासू दासा. मत्ते 25:21. मी स्वतःला खूप आशीर्वादित समजतो की अशा प्रकारे माझे वर्ष संपत आहे आणि मी प्रार्थना करतो की वर्षाचा शेवट तुमच्यासाठी देखील माझ्यासारखाच महत्वाचा व्हावा. मी स्वतःला खूप आशीर्वादित समजण्याचे कारण म्हणजे अशा प्रकारे स्वतःच्या मरणाची चाचणी परीक्षा अनुभवण्याचा मोठा लाभ मला मिळाला आहे. तुमच्या आयुष्यातील शेवटच्या दृश्याच्या तयारीसाठी वर्षातून एकदा रंगीत तालीम करणे खूप फायदेशीर आहे. हा एक मोठा फायदा आहे कारण 1 जानेवारीची सकाळ आपल्यापैकी बहुतेकांना जिवंत संपूर्ण जीवन आयुष्याच्या उंबरठ्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास सक्षम असेल. तालीमबद्दल मोठी गोष्ट अशी आहे की तालीम तुम्हाला तुम्ही कुठे उणे आहात हे दाखवते, तुमची तयारी कुठे अयोग्य व दोषपूर्ण आहे हे दाखवते आणि खऱ्या प्रेक्षकांसमोर नाटकीय स्वरूपातील खऱ्या घटनेपूर्वी तुम्हाला परिवर्तनाकरिता वेळ देते. मला असे वाटते की तुमच्यापैकी काहींसाठी मृत्यूचा विचार इतका अस्वस्थ करणारा, उदास, दुःख आणि वेदनांनी भरलेला आहे की तुम्ही तो तुमच्या मनातून दूर ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करता. विशेषतः सुट्टीच्या दिवसांमध्ये मला असे वाटते की ते मूर्खपणाचे आहे आणि त्याद्वारे तुम्ही स्वतःला हानी पोहोचवता. मला असे आढळले आहे की माझ्या स्वतःच्या मृत्यूबद्दल वेळोवेळी विचार करण्यापेक्षा माझ्या जीवनात अधिक क्रांती घडवणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यावर मी विचार करावा. उत्तमपणे कसे जगावे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शहाणपणाचे हृदय कसे मिळेल? स्तोत्रकर्ता उत्तर देतो, तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस, ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहे. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल. स्तोत्रसंहिता 90 अध्याय वचन 5-6 व वचन 12. तुमचे दिवस मोजणे म्हणजे तुमचे आयुष्य कमी आहे आणि तुमचा मृत्यू लवकरच होणार आहे हे लक्षात ठेवणे. महान शहाणपण, महान जीवन क्रांतिकारी शहाणपण वेळोवेळी या गोष्टीवर विचार केल्याने प्राप्त होते. यशाची कसोटी पावलाने त्याच्या आयुष्याचे मापन करण्यासाठी वापरलेले मोजमाप की त्याने विश्वास ठेवला की नाही हे होते. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवले आहे, विश्वास राखिला आहे, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट दे आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. 2 तिमोथी 4:7-8. वर्षाच्या शेवटी ही आमची परीक्षा असू द्या आणि जर आपल्याला आढळून आले की या वर्षी आपण विश्वास ठेवला नाही तर आपण आनंदी होऊ शकतो. माझ्याप्रमाणे या वर्षाच्या शेवटी मृत्यू फक्त एक तालीम आहे आणि संभाव्य विश्वासाचे संपूर्ण आयुष्य आपल्यापुढे पुढील वर्षात ठेवलेले आहे.